आकाशवाणी मुंबई अदिती बापट प्रादेशिक बातम्या देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या नवीन सरकारचा शपथविधी समारंभ उद्या म्हणजे रविवारी संध्याकाळी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं होणार आहे. राष्ट्रपती संध्याकाळी 7:15 नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शपथ देतील. भारताचे शेजारी देश आणि इतर मित्र देशांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांशी भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा आज संध्याकाळी दिल्लीत चर्चा करणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होईपर्यंत राजीनामा देऊ नये असं शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत रालोआला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा दर्शवली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा शासकीय निवासस्थानी होणारी रालोआ मित्रपक्षांचे नेते आणि नवनिर्वाचित खासदारांची बैठक रद्द केली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांचं यावेळी अभिनंदन केलं. यापुढे इंडिया आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत मिळून संसद आणि संसदेच्या बाहेर एकत्र काम करू असंही खरगे यांनी सांगितलं. दरम्यान काँग्रेसच्या संसदीय पक्षाची बैठक आज संध्याकाळी होणार आहे. राज्यात यंदा खरीपाच्या क्षेत्रात 1,10,000 हेक्टरने वाढ झाली असून बियाणांच्या आणि खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन केलं जात आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. ते काल मंत्रालयात खरीप हंगाम पूर्वतयारीच्या अनुषंगानं खतं बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. सध्याची एकूण बियाणे मागणी 18 लाख क्विंटल इतकी आहे. वाढलेल्या क्षेत्राचा विचार करून राज्य शासनानं 24 लाख क्विंटल बियाणं मंजूर केलं आहे. त्यापैकी 13 लाख क्विंटल वितरित केलं असून आणखी 6 लाख क्विंटल वितरणाच्या प्रक्रियेत आहे. उर्वरित बियाणं देखील वेळेत वितरित होईल असं नियोजन केलं जात असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. सर्व प्रकारचं बियाणं शेतकऱ्यांना योग्य भावात मिळावं तसंच खतांचा मुबलक साठा आणि त्याचं योग्य वितरण व्हावं यासाठी टास्क फोर्स निर्माण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीनं आपल्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून सर्व समाजातल्या गावकऱ्यांनी पाठिंब्याचं लेखी पत्र दिलं असल्याची माहिती जरांगे यांनी उपोषणस्थळी आज प्रसारमाध्यमांना दिली. आपण आपल्या मागण्यांवर ठाम असून सरकारनं या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्लास्टिक निर्यात प्रोत्साहन परिषदेतर्फे देण्यात येणारे 2021-2023 या वर्षातील प्लास्टिक निर्यात उत्कृष्टता पुरस्कार राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात 75 प्लास्टिक निर्यातदारांचा निर्यात उत्कृष्टता पुरस्कारानं गौरव करण्यात आला. चित्रपट आणि प्रसारमाध्यम क्षेत्रातलं नामवंत व्यक्तिमत्व रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबादमध्ये निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. श्वसनाला त्रास होत असल्यानं हैदराबादमध्ये एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, तिथंच त्यांचं निधन झालं. ईटीव्ही नेटवर्क आणि रामोजी फिल्म सिटीचे ते प्रमुख होते. तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषेतल्या मिळून 60 चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. त्यात काही हिंदी चित्रपटांचा समावेश होता. त्यातले प्रतिघात आणि नाचे मयुरी हे चित्रपट विशेष गाजले. नाचे मयुरीसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय चित्रपटसृष्टीत प्रतिष्ठेचे मानले जाणारे फिल्मफेअर आणि नंदी पुरस्कारही त्यांना अनेकदा मिळाले होते. 2016 त्यांना पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी आपल्या चित्रपटांमधून प्रकाशात आणलं. चित्रीकरणाच्या सुविधांसाठी देशोदेशी नावाजला गेलेला रामोजी फिल्म सिटी स्टुडिओ त्यांनी उभारला. ईटीव्ही हा 13 भाषांमधला दूरचित्रवाहिन्यांचा समूह त्यांनी सुरू केला. देशातल्या दृकश्राव्य माध्यमात खासगी उद्योगाची ही पहिली मोठी झेप होती. या समूहातर्फे ई नाडू वर्तमानपत्रही प्रसिद्ध होतं. रामोजीराव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज सोसाट्याचे वारे आणि मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच पुढच्या 5 दिवसात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचीही शक्यता आहे. काल रात्री सांगली जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या असून पालघर इथं आज पहाटे मेघगर्जनेसह पहिल्या पावसानं जोरदार हजेरी लावली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.